ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
छत्रपति शिवाजी महाराजांचे किल्ले, लेखिका मनाली काळे, भाग चौथा, जंजिरा। काही किल्ले इतिहास घडवून गेले, ते किल्ले अनेकांनी काबीज केले, लढायांमध्ये तहांमध्ये ते किल्ले ह्या शाहीतून त्या शाहीत कसे सामील झाले याच्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील। मात्र एक किल्ला असा देखील होता ज्याला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखलं जाई। तो अजिंक्य असण्याचं एक मोठं कारण हे होतं की तो जमिनीवर बांधलेला नसून चक्क पाण्यात बांधला गेला होता। तो अजिंक्य किल्ला म्हणजे जंजिरा। आजही जंजिरा किल्ला हा पाण्यातल्या एखाद्या रुबाबदार बेटासारखा भासतो। आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात समृद्ध किनारपट्टी लाभलेली असल्यानं साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी अनेक जलदुर्गांची निर्मिती केल्या गेली। या जलदुर्गांपैकी असाच सृष्टी सौंदर्यानं आणि चारही बाजूंनी समुद्रानं वेढलेला किल्ला म्हणजे जंजिरा। हा जलदुर्ग छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील शेवटपर्यंत जिंकता आला नाही। रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावी असलेला मुरुड जंजिरा हा जलदुर्ग अभेद्य ठरला आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड हे लहानसे गाव पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला जोडलेले गाव असून मुरुड पासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर राजापुरी गाव आहे। राजापुरीच्या पश्चिमेला मुरुड जंजिरा हा जलदुर्ग समुद्रातील एका बेटावर बांधण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे। याचे खरे नाव जजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर। चारी बाजूंनी अरबी समुद्रानं घेरलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे। मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्र किनारी आहेत। मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे। हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे। या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे। राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे। जंजिराचा अर्थ समुद्रानं वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत, त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता। या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती। शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला। महाराजांनी मुरुड जंजिरा मिळवण्यासाठी या जलदुर्गाच्या जवळ 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधला होता। कोकण प्रदेशावर वर्चस्व स्थापित करण्याकरता जंजिरा स्वराज्यात आणणं अत्यंत महत्वाचं असल्याचे महाराजांना ठाऊक होते। महाराजांनी पूर्ण तयारीनिशी 3-4 मोहिमा देखील आखल्या, तरी देखील जंजिऱ्यावर सत्ता काबीज करणे हे महाराजांचे स्वप्न अर्धवट राहिले। जंजिरा किल्ल्यावरून आज आपल्याला हा पद्मदुर्ग दृष्टीस पडतो। जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे। अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे। जझीरा म्हणजे बेट। या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता। त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती। या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे। तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला। मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी। या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत। त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील। हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती। मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला। त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली। राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमर खानला होती। तो अतिशय चतुर होता, त्यानं आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्यानं भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरम खानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरम खान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरम खानानं बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरम खानाच्या जागे बुरहान खानाची नेमणूक झाली. त्यानं तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरहान खानानं बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर यानं बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराचे सिद्धी हे मूळचे अभिसिनिया मधील असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणानं जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्षे जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वमुख आहे. डोहीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उबदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुरहान खानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघानं चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुरहान खान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे. असे 19 बुलंद बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलाल बांगडी, लांडा कासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली. जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही येथून दिसतात. 330 वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरे मेहरूब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ते निश्चितच संस्मरणीय ठरेल. असा हा अजेय जंजिरा. 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघ राज्यात विलीन झाले. असा भव्य इतिहास असलेला व खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न असलेला हा किल्ला, याची देही, याची डोळा पाहणे हे आज प्रत्येक इतिहास प्रेमीचं देखील स्वप्न